93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत. आम मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आषाढी एकादशीचा सण आणि एकूणच ह्या सणाबद्दल बोलत असताना तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल क्या बात आहे. यु नो विठ्ठल हा शब्द पर्सनली माझ्यासाठी असा आहे की नुसतं तुम्ही हा एक शब्द प्रनाऊन्स केला ना की त्यानंतर तुम्ही खूप काहीही बोलला नाहीत तरी ऐकणाऱ्यांना असं काहीतरी आपण ऐकतोय असं वाटत राहत. एम आय राईट? ऑफकोर्स. आज आषाढीचा दिवस आहे. एकूणच आज शहरभर प्रचंड उल्हास ऊर्जा एनर्जी असणार आहे. जर तुम्ही पहाटे पहाटे फुलबाजारात वगैरे गेलात अशा काही सणांना, आषाढीचा दिवस असेल म्हणा किंवा श्रावणी सोमवार असेल म्हणा, अशा दिवशी जेव्हा तुम्ही फुलबाजारात जातात ना तेव्हा फुलं विकणारी मंडळी, फुलं घ्यायला आलेली मंडळी, प्रचंड ती गर्दी, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विशेष असा आनंद पाहायला मिळतो. आणि आजच्या दिवशी आपल्या शहरातली वेगवेगळी विठ्ठल मंदिरं आहेत, कृष्ण मंदिरं आहेत, तिकडे प्रचंड गर्दी असणार आहे, डेफिनेटली गर्दी असणार आहे. आणि ह्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर एक खरं तर महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की बाबा रे ठीक आहे, प्रत्येक जण दर्शनासाठी जातोय, त्यामुळे जर असं शांत ठेवा मन, विठ्ठलाचं कृष्णाचं दर्शन आपण घेतोय म्हणजे जरा शांतपणानं घ्यावं, याला त्याला धक्काबुक्की उगाच करू नका. आणि जर कोणाचा चुकून धक्का लागलाच तर लागलीच्या लागली फुल ऑन ॲटिट्यूडमध्ये त्याच्याकडे पाहू नका, शांत राहा. आणि लहान मुलं, पैसे, दागदागिने या सगळ्या महत्त्वपूर्ण गोष्टींची प्रचंड काळजी घ्या. तुम्ही म्हणाल आम्ही काय लहान आहे का आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगायला, आपल्या आपण मोठे आहोत, आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात, कधी कधी कळतं पण वळत नाही असं होतं, म्हणून बऱ्याचशा घटना घडत असतात. त्यामुळे जरा सगळं आपण परत एकदा रिकॉल केलेलं बरं नाही का, बजावते राहो.